श्री माताजींनी लिहिलेले श्री अरविंदांच्या समाधीवरील दोन शब्द. आमच्या स्वामीचे भौतिक आवरण असलेल्या तुझ्याविषयी आम्हाला असीम कृतज्ञता वाटते. ज्यांनी आमच्याकरिता इतके काही केले, आमच्याकरिता कर्म केले, संघर्ष केले, कष्ट सोसले, आशा केली, इतके सहन केले, त्या तुमच्यासमोर ज्यांनी सर्व गोष्टींचा संकल्प केला, सर्वांसाठी प्रयत्न केले, सिद्धता केली, आमच्यासाठी सर्व काही साध्य केले, त्यांच्यासमोर आम्ही नतमस्तक होऊन अशी विनवणी करतो की आम्हाला तुमच्या सर्व ऋणांचा कधीही क्षणभर देखील विसर न पडो.